வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்யே ஜாங்கலிகாயமானே சௌஸ்அர்ஹாலாஹலமோஹசாந்தயே. புண்டலீகவரதே ஹாரி விட்டல் ஸ்ரீ ஜானதேவதுகாராம் ஸ்ரீ ஜானேஸ்வர மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மஹாராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய. ஜய ஜய. யத் கரோஷி யதஷ்நாசி யத் ஜுஹோஷி ததாசி யத் யத் தபஸ்யசி கௌந்தேய தத் குருஷ்வ மதர்பணம். जे जे काही करशील, जे जे काही खाशील अथवा अर्थात भोगशील, जे जे जाचा जाचा होम करशील, जे जे देशील आणि जे म्हणून तप करशील ते मला अर्पण कर असं भगवंत म्हणतात. आपण हे अधिकरण अशा करता घ्यायला लागलो की याच्यामध्ये अर्पण आहे आणि अर्चन भाव आहे. पादसेवनम अर्चनम वंदनम आणि दास्यम हे जे भक्ती प्रकार आहेत ते भक्ती प्रकार त्याच्या छटा या अर्पणामध्ये दिसतात म्हणून आपण हे अधिकरण घेतो आहोत. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती. पत्र पुष्प फल तोय म्हणजे आपल्या जवळ असणारी अल्प गोष्ट जो भक्तीनी मला अर्पण करतो या भक्तीमध्ये अनन्यता आहे. तदहम भक्त्युपहृतम त्याची ही भक्तीची भेट मी अश्नामी सेवन करतो प्रयतात्मनः. हा अर्पण करणारा जो आहे तो नियत चित्त आहे ज्याने चित्त उत्तम रीतीने आवरून घेतलेला आहे असा आहे. आणि उत्तम रीतीने चित्त आवरून घेणाऱ्या पुरुषाची ही इदम न मम वृत्ती हळूहळू अजून व्यापक होणं हे भगवंतांना अपेक्षित आहे. पत्र पुष्प फल तोय हे तर बाहेर निसर्गामध्ये असणाऱ्या गोष्टी जे खरं म्हणजे आपलं काहीही नाही. पत्र आपलं नाही, पुष्प आपलं नाही, आपण निर्माण केलेलं नाही. फळाचं देखील तेच आणि पाण्याचं देखील तेच. अर्पण करण्याची भावना महत्वाची. मला असावं आणि माझ्याकडून ही गोष्ट अर्पण व्हावी या दोन गोष्टींमध्ये जो फरक आहे तो फरक परमार्थ निर्माण करतो आहे. जर पत्र पुष्प फल तोय देखील माझ्यापाशीच असावं, अन्य कोणापाशी नसावं अशी भावना असेल तर मोठ्या मोठ्या संग्रहाबाबत तर तो कसा वर्तन करेल. विनोबा म्हणतात की ही अतिथी सत्कार साधन आहेत. नवव्या अध्यायातला श्लोक आहे. अतिथी हा देव आहे आणि अतिथीच्या अंतर्यामी प्रभू आहे. मनुष्य मात्राच्या अंतर्यामी असणाऱ्या परमात्म्याची अवहेलना अवगणना होऊ नये असा हा अध्याय सांगतो, असा हा अध्याय शिकवतो. आणि म्हणून त्याला हे सर्व अर्पण करायचं, प्रेमानी अर्पण करायचं, सत्काराकरता अर्पण करायचं, आतिथ्याकरता अर्पण करायचं, अशी अर्पणाची सवय लागल्यानंतर मग जी जी कर्म करशील ती अर्पण कर असं भगवंत म्हणायला लागले. कर्म अर्पण कर म्हणजे कर्तेपणाचा अहंकार अर्पण कर, कर्तेपणा सोडून कर्म कर म्हणजे कर्म अर्पण होतात. जे जे काही खाशील म्हणजेच भोगशील, खाशील हे रूपकात्मक आहे, लक्षणाने घ्यायचं आहे. जो जो भोग तू भोगशील तो देखील मदर्पण बुद्धीने भोग. आणि जो होम करशील, ज्याचा होम करशील आणि जो होम करशील ती क्रिया देखील अहंतेसकट मलाच अर्पण कर. आणि जे देशील, दान करशील तेही मद अर्पण बुद्धीने कर. त्या दान अर्पण करण्यामध्ये देखील मी नसावा, मी विरहित तू दान दे. कोणालाही जेव्हा देण्याचा प्रसंग येईल तेव्हा तेव्हा त्याच्यात अहंता नको. या तपस्यसी कौंतेय, आपण ही पहिली चार पदं पाहिली, यत करोशी, यदश्नासी, यत जुहोशी, ददासी, यत, जवळपास एका पदाकरता एक प्रवचन अशा गतीने आपण चालत गेलो. आज आज भगवंत म्हणतायत की यत तपस्यसी कौंतेय, जे जे म्हणून तू तप करशील ते मला अर्पण कर. खरं तपामध्ये अर्पण बुद्धी ही असायलाच हवी, पण तरी देखील भगवंत म्हणतात की जे तप करशील ते मला अर्पण कर. याचा अर्थ तपामध्ये अर्पण बुद्धी नसते तर. कर्म करणं, भोग भोगणं, होम होमिणं, दान देणं, याच्यामध्ये अहंता आहे हे आपण समजू शकतो. अहंता स्पेसिफाय केलेली आहे. यत करोशी अहंता, यदश्नासी अहंता, जो जो भोग भोगशील, यत जुहोशी जे काही कर्मकांडात्मक होम करशील ते, ददासी यत दान करशील अहंता, पण यत तपस्यसी कौंतेय ते देखील अहंता. हे सर्व अहंतेचे प्रकार असे भगवंत का म्हणतात? कारण तप करण्यामागं ज्ञानेश्वर महाराजांनी तर तपाची शास्त्रशुद्ध व्याख्या करताना स्वरूपाची या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जे वीरा तया नाव तप, अशी तपाची व्याख्या केलेली आहे. स्वरूप प्राप्तीसाठी म्हणून, आपलं आत्मरूप आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून, याचा अर्थ आपली शांती, आपला आनंद, आत असणारा परम प्रेमास्पद असा मी तिथपर्यंत पोचण्यासाठी म्हणून जे केलं जातं त्याला तप असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय. ते तप देखील अहंतेने केलं जातं. की जे भगवंत मला अर्पण कर असं म्हणतात, मग ते तप कोणाला अर्पण होतं? तप देखील अहंतेला अर्पण होतं. तपाची गोष्ट म्हणजे नानाविध उपासना. या नानाविध उपासना करणारा जो आहे तो स्वतःला काय समजतो हा प्रश्न आहेच. पहिलं म्हणजे तो स्वतःला साधक समजतो. साधक याचा अर्थ इतरांपेक्षा वेगळा, भावापेक्षा वेगळा, बहिणीपेक्षा वेगळा, संसारामध्ये अगदी लडबडून गेलेल्या लोकांपेक्षा अगदी वेगळा साधक. अज्ञानाच्या गोष्टी करणाऱ्यांपासून वेगळा, ज्याला जीवनाचा विशेष अर्थ समजलेला आहे असं जो समजतो आहे असा, त्याच्यासाठी म्हणून जो प्रयत्नशील आहे असं जो समजतो आहे स्वतःला असा, अहंता निर्माण होण्याची शक्यता असते। त्यामुळे तप ही गोष्ट जरी अत्यंत पवित्र असली आणि स्वरूप प्राप्ती करून देणारी असली, तरी मी तप करतो हा जो भाव आहे हा भाव फार चमत्कारिक राहतो। खरं म्हणजे तप करून काय व्हायला पाहिजे, तप करून सर्व ठिकाणी तो भरून राहिलेला आहे माझ्या सकट असं लक्षात यायला पाहिजे। ज्याच्या असं लक्षात येतं त्याचं वर्तन कसं असायला पाहिजे, अद्वेष्टा सर्व भूतानां मैत्र हा करुण एवच, सर्व जगताशी मैत्र, सर्व जगताबद्दल करुणा, कोणाचाही द्वेष न करणारा, ममत्वरहित, निरहंकार हा अहंकार रहित असा असायला हवा की नको? असायला हवा। समशत्रुच मित्रेच तथा मानापमानयो हो भक्त लक्षण आहेत। जो तप करतो तपाचा उद्देश ज्ञान प्राप्ती असेल तर अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, क्षांतीही, आर्जवम ही लक्षण अंगात यायला हवीत की नकोत? त्याच्याऐवजी तपामुळे मानित्व जेव्हा येतं, तपामुळे मानित्वाची अपेक्षा जेव्हा येते, तेव्हा हे तप देखील भलत्या मार्गाने जात आहे असं समजायला हरकत नाही। मी तुमच्या घरी जेव्हा येतो तेव्हा मी तप केलेलं आहे म्हणून मला चांगल्या आसनावर बसवायला पाहिजे, मग माझी पाद्यपूजा वगैरे करायला पाहिजे, मग माझ्यासमोर नम्र भावाने तुम्ही मला ते अर्पण करायला पाहिजे, आणि ते अर्पण नाही केलं तर, आणि तसं तुम्ही वागला नाहीत तर मला कुठेतरी रुखरुख वाटायला लागली। याचा अर्थ तप हे अर्पण भावाने केलेलं नव्हतं, सरळ आहे। अमानित्वम जर नसेल, जे जगेसी जुनाट सोयरिक, कोणी एखादी व्यक्ती भेटते आहे आणि त्या व्यक्तीशी आपली सगळी महावस्त्र उतरून अहंकाराची आणि जी काही सामाजिकता आहे त्याची जर वर्तन करता येत नसेल तर ते तपच बाधतं आहे वर्तनामध्ये असा अर्थ होतो की होत नाही? होतो। आणि असं बाधणारं तप काही कामाचं नाही। म्हणून तप देखील करायचं आहे आणि अर्पण करायचं आहे। अर्पण करायचं याचा अर्थ मी तप केलं, मी तपस्वी हे विसरून जायचं आहे आणि वर्तन करायचं आहे। तप अनेक अंगांनी बांधतं। असं जे बांधणारं तप आहे ते अंतरंग रीतीनेही नीट चाललेलं नसतं। जर आत तप नीट चाललेलं असेल तर बाहेर ते असं बाधायचं काही कारण नाही। कसं काय बाधेल बाहेर? अहंतेच्या अंगाने बाधायचं काही कारण नाही, पण आत नीट चाललेलं नसतं। गोष्ट अशी घडते की वर्षामागून वर्ष उलटायला सुरुवात होते। तप या शब्दाचा अर्थच मुळी 12 वर्ष असा आहे। एका तप या एका शब्दाचा अर्थ 12 वर्ष असा आहे। तपाची भाषा म्हणजे 12 वर्षाची भाषा। मग 2 तप, 3 तप, 4 तप आणि आज जर नीट तप चाललेलं नसेल, स्वरूपाची या प्रसरा हे जर झालं नसेल तर बाह्य अहंता येणारच। आत धड चाललेलं नाही, बाहेर अहंता दिसणार। बाहेर अहंता दिसत असेल तर आत नीट चाललेलं नाही। उलट अर्थाने असंही म्हणायला काहीच हरकत नाही। बाहेर जर मानाची अपेक्षा करत असेल तर आतलं तप धड होत नाहीये। बाहेर जर लोभ तसाच असेल तर तपाची गोष्ट चुकलेलं आहे। बाहेर जर साधनेविषयी मोठेपणाने सांगत असेल तर आतलं तप चुकलेलं आहे असा अर्थ होतोच। म्हणून या तपाच्या गोष्टी देखील कशा रीतीने निर्माण होतात अहंतेच्या अंगानी हे पाहायला पाहिजे. प्रथम म्हणजे तपाची गोष्ट तपाच्याच भाषेमध्ये अहंतेने निर्माण होते. जसं मी स्वामीजींकडे गेलो 1976 साली. बघा साधी गोष्ट, तुमच्यातलं आहे कोणी 1976 साली स्वामीजींकडे गेला असेल तर हात वर करा. नाही झाली, तपाची अहंता सुरू झाली, कोणी नाही आलेलं, म्हणजे सर्वात जुना मी आहे, सर्वात जुना मी आहे, मग सर्वात ज्येष्ठ मी आहे, आहे सर्वात ज्येष्ठ मी आहे. आणि इथं बसून तुमच्या सर्वांची तोंड माझ्याकडे आहेत आणि माझ्या एकट्याचं तोंड तुमच्याकडे आहे. तुम्हाला काही प्रबोधन करतोय, माझ्यामध्ये काही विशेष आहे, आहे. अशी तपाची अहंता वाढायला लागते. माणूस जेव्हा वर्ष मोजायला सुरुवात करतो तेव्हा गडबड होणारच, कारण तपाचाच अर्थ वर्षांमध्ये जर असेल. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला कोणी साध्या युक्त्या सांगतो, जेव्हा जेव्हा तुम्हाला कोणी सांगायला लागतो की आम्ही फार जुने आहोत, तेव्हा आतलं तप नाही चांगलं चाललेलं असं समजा. खुशाल समजायला हरकत नाही की आतलं तप नीट नाही चाललेलं. जेव्हा बाहेर वर्ष सांगतो आहे तेव्हा आज काहीतरी गडबड घडते आहे, निश्चित गडबड होते आहे. कशाकरता सांगायला लागते की आम्ही तेव्हापासून येतोय, म्हणजे तू आत्ता येतोय असाच अर्थ होतो ना. म्हणून तप ही गोष्ट अहंता निर्माण करते, वर्षांच्या भाषेत अहंता निर्माण करते. तप ही गोष्ट तपाच्या क्रियेच्या अंगाने देखील अहंता निर्माण करते. आम्ही केवढी साधना केलेली आहे अशी गोष्ट जर सांगायला लागला तर अहंतेमध्ये मोडतं. त्या साधनेने तू कमावलंच काय, ते बाहेर दिसतं आहे की नाही, दिसायला हवं की नको. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लव लव, तैसे आचार गौरव सुकुलीनाचे. भूमीचं मार्दव काय आहे ते कुंभाची लवलव कशी लुसलुशीत कुंभ आला तर सुपीक जमीन आहे असं सिद्ध होतं. आणि जर काटेरी झाड बाहेर आलं तर जमिनीचा पोत कसा आहे असं लक्षात यायला पाहिजे. दुसऱ्याला टोचेल असं बोलत असेल, तप करतो आहे आणि काहीतरी चुकतंय असं समजायला हरकत नाही. कुंभ लुसलुशीत नाही, त्यामुळे तप ही अतिशय चांगली क्रिया, स्वरूप प्राप्तीसाठी म्हणून केली जाणारी क्रिया. पण स्वरूप प्राप्तीच्या ऐवजी फार फार नेटाने आणि आपल्या स्वतःला देखील ओलांडून जे करायचं असतं ते तप असतं. आपल्या देहाला देखील ओलांडून, आपल्या मनाला देखील ओलांडून, आपल्या बुद्धीला देखील ओलांडून, यो बुद्धे हे परत असतो सहा, बुद्धीच्याही पलीकडचा आपल्या व्यक्तित्वाला ओलांडून, आपल्या अहंतेला ओलांडून. आणि अशा रीतीने कायम जर भूमिका असेल जो तपस्वी आहे त्याची, तप करणाऱ्याची, तर ते तप ईश्वराला अर्पण होतच होतं. अन्यथा ते अहंकाराला अर्पण व्हायला सुरुवात होते. भगवंत असं म्हणतात की तत्कृष्व मदर्पणम, जे जे करतोस, जे जे भोगतोस, ज्याचा ज्याचा होम करतोस, जे जे दान करतोस आणि जे जे म्हणून तप करतोस ते सर्व मला अर्पण कर असं भगवंत म्हणतात. भगवंतांच्या या मदर्पण मला अर्पण कर या शब्दामध्ये मात्र निरहंकारिता आहे. तुमचा अहंकार काढून घेण्यासाठी म्हणून भगवंत मला अर्पण कर असं म्हणत आहेत. परमार्थाच्या देखील इतिहासामध्ये आतापर्यंत आपण परमात्मा आहोत अशी स्वयं घोषणा करणारे भगवंत एकमेव आहेत. प्रभू रामचंद्र देखील नाही, प्रभू रामचंद्र देखील म्हणत नाहीत. अगदी रावणाचा पाडाव जेव्हा झाला तेव्हा सगळ्या देवांनी येऊन स्तुती केली की आपण साक्षात विष्णू, आपण दैत्यांचा संहार करण्यासाठी जन्म घेतला. तेव्हा रामचंद्र म्हणाले की असं म्हणू नका, सांप्रत मला एवढंच माहित आहे की मी दशरथाचा मुलगा, माझ्या कुलाचा गरिमा राखण्यासाठी म्हणून मी माझ्या पत्नीचा राक्षसांच्या तावडीतून माझ्या पत्नीची सुटका करण्यासाठी घनघोर युद्ध केलं आणि माझ्या पौरुष प्रयत्नांनी मी युद्ध जिंकलो. सगळे शब्द बघा कसे आहेत. माझ्या पौरुष प्रयत्नांनी मी युद्ध जिंकलो. दशरथाचा मुलगा आहे आणि कुळाचा गरिमा राखण्यासाठी म्हणून पत्नीला सोडवणं आवश्यक होतं. शब्द कसे आहेत बघा. मला परमात्मा वगैरे म्हणू नका असं रामचंद्र म्हणत होते. आणि इथं भगवद्गीतेमध्ये किती वेळेला घोषणा केल्यासारखं भगवंत म्हणतात. मन मना भव मद भक्ता मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यंते प्रतिजाने प्रियोसी ने किंवा अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामी मा शुचा, मी तुला सर्व पापांमधून मुक्त करेन. तू मला शरण ये, तू मला मन अर्पण कर, माझा भक्त हो. आपण परमात्मा या वस्तुस्थितीमध्ये अत्यंत योगयुक्त चित्तानी किंचितही देहभावावर न येता भगवद्गीता सांगितली गेली. भगवद्गीतेचं हे वैशिष्ट्य आहे. सांगणारी व्यक्ती ऐतिहासिक श्रीकृष्ण या नावाची, पण श्रीकृष्णाचा तिथं कोणताही पत्ता नाही. परमात्मा बोलतो आहे, परमात्मा संभाषण करतो आहे. म्हणून पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती एवढी छाती कोणाची झाली नाही. की व्यक्ती बोलत असताना परमात्मा बोलते आहे अशा भावनेने बोलणं कोणी नाही केलेलं, ते भगवंत करतायत. आपण परमात्मा आणि तू जे काही करशील तुझ्या ठिकाणी परमात्मा भाव नाहीये. मी परमात्मा असं म्हणताना देखील देहबुद्धीचा स्पर्श होत नाहीये अशी अद्भुत व्यक्ती श्रीकृष्ण होते. आणि असं असल्यामुळं समोरच्याच्या अहंकारावर एक प्रकारे आघात करण्यासाठी, समोरच्याचा अहंकार काढून घेण्यासाठी, त्याच्या कल्याणासाठी म्हणून मी परमात्मा आहे आणि तू हे सर्व मला अर्पण कर असं भगवंत म्हणतात. मोठी अद्भुत घटना आहे. तू मला अर्पण कर, तुझी काही कर्म करतोस ती कर्म तुझ्या इंद्रियांना अर्पण होतात, मनाला बुद्धीला अर्पण होतात, अहंतेला अर्पण होतात. मला अर्पण कर, माझं यथार्थ स्वरूप मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना मत्स्थानी सर्व भूतानी नचाहम तेष्ववस्थितः नच मत्स्थानी भूतानी पश्यमे योगमैश्वरम. काय वर्णन आहे. म्हणून तप देखील मला अर्पण कर म्हणतात. याचं कारण तुझं तप मला अर्पण होईलच असं सांगता येत नाही. मी म्हणजे इथं परमात्मा आहे. परमात्म्यालाच तत्वतः आपली कर्म अर्पण होतात आणि तत्वतः परमात्म शक्तीमुळेच आपण कर्म प्रेरित देखील होतो. हे जे जगडव्याळ कर्मचक्र आहे ते कर्मचक्र परमात्म्याने सुरू केलेलं आहे. आणि एखाद्या यंत्रामध्ये अनेक छोटी चाकं आपली आपलं काम करत फिरत असावी तसं आपण एक छोटं चाक होऊन फिरतो आहोत. जणू एका महान यंत्राचा एक छोटासा घटक होऊन आपण जणू काम करतो आहोत. आपलं कर्म, आपलं जे कर्म आहे ते कर्म समाजाला उपयोगी आहे, कुटुंबाला उपयोगी आहे असं कर्म करणं अपेक्षित देखील आहे. स्वतःपुरतं कर्म करणं अपेक्षित नाहीये. समाज अथवा परमात्मा तुम्हाला त्याचा मोबदला म्हणून तुमच्या जीवनाच्या रक्षणाकरता काही देईल, पण आपण जी कर्म करतो आहोत ती कर्म समाजोपयोगी आहेत. एका बाजूनी आपल्या पोट भरण्याचं साधन म्हणून आपण कर्म करतो आणि दुसऱ्या बाजूनी ती समाजाची सेवा आहे. आणि हे जर तू लक्षात ठेवलंस तर ते सहज मला अर्पण होऊ शकेल. यत करोशी यदश्नासी, तू जो भोग भोगतोस, कोण भोग भोगतो तुझ्या आत बसून? भोग भोगणारा कोण? आपली जीभ आहे. जिभेला जर तू संबंधित नसलास जिभेशी तर जिभेला स्वतंत्र ज्ञान आहे चव घेण्याचं. काढून ठेवा जिभेचा तुकडा बाहेर आणि ठेवा त्याच्यावर एक पदार्थ, तो चव घेऊ शकेल. तू चव घेणार आहेस आणि तुझ्या ठिकाणीच परमात्मा आहे. तू याचा अर्थ तुझं परिशुद्ध स्वरूपच परमात्मा आहे. जे जे भोग आहेत ते भोग इंद्रिय भोगतात, इंद्रिय भोगू शकतील, डोळा पाहू शकेल माझं जर लक्ष नसेल तर. आज जो बसलेला आहे शुद्ध जाणीव स्वरूप अस्तित्व मात्र, जो खरं म्हणजे परमात्मा आहे असंच म्हटलं जातं, ज्याचं ज्ञान म्हणजे परमात्म ज्ञान आहे तो सर्व भोगतो आहे. त्याला दुर्लक्षित करून आपण देहाला मी असं समजतो, त्यामुळे हे भोग देहाला अर्पण होतात असं मला वाटतं. प्रत्यक्षात त्यालाच अर्पण होत आहे. जे होत आहे ते समजून घे. अर्पण कर म्हणजे काही अकृत्रिम अशी ही कृती आहे. कृत्रिमता त्याच्यात काही नाहीये. होमामध्ये देखील अहंता असते, भोगामध्ये देखील अहंता असते, कर्मामध्ये देखील अहंता असते, दानामध्ये तर असण्याची फार शक्यता असते आणि तपामध्ये देखील असते. हे सर्व तू समर्पण कर. समर्पण केलंस तर तुझं देहबुद्धीचं झंझट जाईल. देहाला मी समजतोस तर ते झंझट निघून जाईल. अहंतेची कटकट जर गेली समर्पणामुळे तर त्याच्यासारखी मोठी गोष्ट नाही. आणि अर्पण होईल आणि त्याचा भोग भोगेल तो परमात्मा. नेहमीच परमात्मा भोग भोगत असतो. आपल्या अंतर्यामी सर्व प्रकारचं सुख परमात्माच भोगत असतो. पंचदशीमध्ये काय विषयानंदे ब्रह्मानंद हा म्हणून एक प्रकरण आलेलं आहे. विषयाचा आनंद देखील ब्रह्मानंदाची झलकच असतो. विषयाचा स्वतंत्र आनंद नाही. कारण आनंद घेण्याची शक्यता आणि क्षमता देहाच्या ठिकाणी नाहीच आहे. आनंद घेण्याची शक्यता आणि क्षमता जो देही आहे, देहाच्या ठिकाणी असणारा जो चैतन्य रूप आहे, तर त्याच्या ठिकाणी आहे। तो स्वतःच आनंद रूप असल्यामुळे विषयाच्या अंगाने देखील अत्यंत उत्कट अशा विषय सेवनाच्या क्षणाला, अति अति उत्कट अशा वेळेला जो आनंद मिळतो विषय सेवनापासून, तर तो आनंद वृत्ती नाहीशी होते, थोडा वेळ स्वतःचाही विसर पडतो आणि आनंद मिळतो, अशी आनंदाची मीमांसा आहे। विषयापासून मिळणारा आनंद देखील क्षणिक वृत्ती आत वळते, वृत्तीरहितता प्राप्त होते आणि केवळ अस्तित्वाचं जे सुख आहे त्याची एक झलक मिळते। मात्र इंद्रियांचा आणि विषयाचा संयोग आणि या सुखाची प्राप्ती या गोष्टी युगपत होतात असं शास्त्र म्हणतं। युगपत म्हणजे ज्या क्षणाला इंद्रियांचा आणि विषयांचा संयोग होतो आणि अति उत्कट सुख मिळतं आहे असं वाटतं, त्या क्षणालाच हे घडतं, वृत्ती नाहीशी होते, मी ओलांडला जातो आणि सुखरूप होतो। असं असल्यामुळं ते इंद्रियांच्या आणि विषयांच्या संयोगामुळे मिळाल्यामुळं ते इंद्रियापासून मिळालं, विषयापासून मिळालं असं वाटतं। मात्र सुख हे स्वरूपातच मिळत असतं। दुसऱ्या कोणापाशीही सुख भोगण्याची क्षमताच नाहीये। मी जर नसेन त्याच्यामध्ये, त्या क्रियेमध्ये, कृतीमध्ये, तर कोणत्याही विषयाचा आनंद इंद्रिय घेऊ शकत नाही। मी असणं फार गरजेचं असतं। मी याचा अर्थ देह मन बुद्धीच्याही निरपेक्ष असा मी त्या ठिकाणी उपस्थित असायला लागतो, उत्सुक भोगायला। जेवण जेवतो आहे आणि त्या ठिकाणी पोटात भूकही लागलेली आहे आणि मीही जेवायला उत्सुक आहे, आतला मी। त्याला समजतंय की देहाला अन्न मिळणं गरजेचं आहे, भूक लागलेली आहे। तेव्हा कोणतेही साधे पदार्थ असले तरी देखील अगदी साधी भाकरी आणि चटणी देखील पकवानापेक्षा जास्त सुख देतात। त्यामुळे भोग देखील भोगणारा आत परमात्माच आहे, दानाचं सुख देखील आत परमात्म्यालाच, परमात्माच आहे भोगणारा आत बसून, मी नाही। आणि तप तर उघड उघड तपाची गोष्टच अशी आहे की तपातून होणारा जो आनंद आहे तो परमात्म्याला परमात्म्याचा आनंद मिळतो, आतल्या परमात्म्याला स्वतःचा आनंद मिळतो। त्या ठिकाणी तुम्ही म्हणजे देहाची भावना नसतेच। जेव्हा ध्यानाचं सुख तुम्हाला प्राप्त होतं तेव्हा तुमचं मन निरस्त होऊन जातं, मनच उरत नाही। मन आणि देहाची भावना या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत। मन गेलं की तुम्ही देहालाही विसरता, इंद्रियांनाही विसरता, अर्थात विषयांनाही विसरता। तुम्ही त्यावेळेला देहाला विसरल्यामुळं स्थळाला विसरता, कुठं बसला आहात हे विसरून जाता आणि तुम्हाला काळाचाही विसर पडतो। अशा वेळेला जेव्हा तुम्ही ज्या गोष्टींना मी असं म्हणत होता तोच तिथं अनुपस्थित होऊन जातो। तेव्हा ध्यानाचं सुख मिळतं कोणाला, तर आज जो परमात्मा ईश्वर सर्व भूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती, तो परमात्मा आपलं सुख आपण भोगायला सुरुवात करतो, त्याला त्याचं स्वतःचं सुख मिळतं तुम्ही अनुपस्थित होता तेव्हा। पाचव्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व भूत महेश्वरम काय काय श्लोक आहेत, भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्व भूतानाम ज्ञात्वा माम शांती मृच्छती असं म्हटलेलं आहे. यज्ञ आणि तप यांचा भोक्ता मी आहे, यज्ञ तुम्ही करता, भोग मिळतो मला. तुम्ही जेव्हा स्वतःला ओलांडता तेव्हा त्या यज्ञाच्या अंगानी माझाच आनंद मी घेतो. सुरुवातीला तुम्ही अहमभावनेनी देहभावनेनी तप करायला बसता पण स्वतःला विसरता आणि तुमच्यामध्ये असणारा परमात्मा स्वतःचा आनंद घेतो. सर्व तपांचा भोक्ता तत्वतः मी आहे, सर्व यज्ञांचा भोक्ता तत्वतः मी आहे, मी सर्व लोक महेश्वरम असा आहे. इथेही मी हा शब्द आलेला आहे कृष्णाच्या तोंडून. ईश्वर सर्व भूतानाम मी सर्व भूतमात्रांचा महान ईश्वर आहे असं जाणलं हा तपाचा आनंद आहे. हा परमात्मा घेतो आहे, परमात्माच आपला आनंद आपण घेतो आहे असं जाणल्याबरोबर शांती मृच्छती तो शांतीला प्राप्त होतो असं म्हटलेलं आहे. जे जे काही व्यापार करीसी का भोग हन भोगीसी अथवा यज्ञी यजीसी नाना विधी ना तरी पात्र विशेषे दाने का सेवका देसी जीवने तपादी हन साधने व्रते करीसी जे जे करशील ते असं म्हटलेलं आहे. ते क्रिया जात आघवे जे जैसे निपजेल स्वभावे ते भावना करोनी करावे माझिया मोहरा. ते माझ्याकडे मोहरा करून मला सन्मुख होऊन स्वभावानी जे जसं निपजेल तसं कर्म भोग होम दान आणि तप जे जे काही व्यापार करीसी म्हणजे कुठलीही स्पेसिफिक कर्म सांगितली नाहीयेत की ही कर्म कर म्हणजे मला अर्पण होतात बरं का आणि ही कर्म नको करू की जी मला अर्पण नाही होणार असं नाही. तू करशील ती सगळी कर्म अहंता विरहित केलेली का भोग हन भोगीसी कोणत्याच भोगाबद्दल म्हटलेलं नाहीये की हे भोग आहेत या भोगांबद्दल मी खात्री देऊ शकत नाही पण अमुक प्रकारचे भोग मात्र मला अर्पण होऊ शकतात असे शब्द नाहीयेत. जे भोग भोगशील ते खाशील पिशील इंद्रियांकरता देखील जे भोग भोगशील ते माझ्याकडे मोहरा करून भोग म्हणजे झालं अथवा यज्ञी यजीसी नाना विधी यज्ञामध्ये अनेक प्रकारांनी यजन करशील अनेक विधींनी यज्ञ करशील विधीयुक्त यज्ञ करशील. तुम्ही यज्ञ करणारी माणसं कधी पाहिलेत का? त्यांच्यासारखा सात्विक अहंकार कोणाच्याही डोळ्यात तुम्हाला दिसणार नाही. त्यांचे डोळे चमकत असतात, यज्ञाची संख्या तुम्हाला सांगतात, आतापर्यंत किती यज्ञ झाले माझ्याकडून असं वर्णन देखील करू शकतात. ना तरी पात्र विशेषे दाने योग्यतेनुसार दान जे काही देशील ते पात्र विशेषे पात्रापात्र विचार करून जे काही दान करशील ते का सेवका देसी जीवने किंवा सेवकांचा सांभाळ करशील. ही एक अशी डायसी गोष्ट आहे की मी करतो असं वाटण्याची फार शक्यता असते. रायगड बांधायच्या वेळेला शिवाजी महाराज समर्थांना घेऊन गेले अशी हकीकत आहे आणि दाखवताना इथं हे होणार आहे तिथं ते होणार आहे या ठिकाणी सदर भरणार आहे एकूण इतका व्याप आतापर्यंत केला इतकी दगदग केली इतकी युद्ध इतके धोके पत्करले पण त्याच्यातून बघा आता कसं निर्माण होत आहे अशा प्रकारचा एक अहंतेचा भाव चुकून आला. ज्या पद्धतीने ते सांगत होते तर समर्थांनी बाजूला पडलेला एक दगड होता सांगितलं की राया हा दगड जरा फोडायला सांग. पाथरवट काम करत होते बोलवला एकाला आणि तो दगड फोडायला सांगितला तर त्या दगड सच्छिद्र असल्यामुळे त्याच्यात आत पाणी साठलेलं होतं आतल्या भागामध्ये आणि त्या पाण्यामध्ये एक छोटी बेडकी होती. तो दगड फोडल्यावर ती बेडकी उड्या मारत पळून गेली. तत्वत तो सगळं सगळ्यांचा सांभाळ करतो. तत्वत त्यांनी सगळं निर्माण केलेलं आहे. असं म्हणतात की शिवाजी महाराजांनी समर्थांचे पाय धरले. या कथा मोठ्या उद्बोधक आहेत. या शिवाजी महाराजांनी समर्थांचे पाय धरले याकरता सांगितल्या जात नाहीत, तर अहंकार कशा रीतीने नडतो आणि शिवाजी महाराजांनीही तो कसा लक्षात येऊन टाकला याकरता या कथा सांगितल्या जातात. आता कोणीतरी सिद्ध करायला जाईल की समर्थांची आणि शिवाजींची भेटच झाली नव्हती आणि हा प्रसंगच घडला नव्हता, त्या इतिहासात आपल्याला पडायचं नाहीये. आपल्याला आपलं जीवन सुधारण्यासाठी या गोष्टींकडे पाहायचंय. ना तरी पात्र विशेषे दाने का सेवका देसी जीवने तपादी हन साधने व्रते करीसी ते क्रिया जाता घवे जय जैसे निपजेल स्वभावे ते भावना करोनी करावे माझिया मोहरा. माझ्याकडे भावना करून मला सन्मुख भावना करून जे जे करशील ते मला अर्पण कर. माझ्याकरता करतो आहे, माझ्या प्रित्यर्थ करतो आहे, मला अर्पण करून करतो आहे, माझ्या प्राप्तीकरता करतो आहे, किंवा या कशाचंही फळ मला नको, कोणताही भाव चालेल, अर्पण बुद्धी या सर्व भावांमध्ये आहे. हा विशिष्ट वर्गाकरता जो अहंतेचा त्याग करू इच्छितो अशा वर्गाकरता केलेला उपदेश आहे. खास परमार्थातली गोष्ट आहे. जग याच्यापेक्षा वेगळं चाललेलं आहे. तुम्ही जिथं काम करता तिथं श्रेय घेण्याची खटपट आहे. तुमचं श्रेय डावलण्याचा खटाटोप आहे. तुम्ही जितके निरहंकार व्हाल तितकी दुसऱ्याला संधी देणं अशी गोष्ट आहे. तरी घाबरू नका. सत्य समस्त एक दोन घर उशिरा पण सत्य समजल्याखेरीज राहत नाही. तुम्ही कसे आहात हे समजल्याखेरीज राहत नाही. तुमचं व्यक्तिमत्व तुमच्या परीनेच प्रगट झाल्याखेरीज राहत नाही. परमार्थामध्ये देखील असे विभाग आहेत की ज्यांना अर्पण आवडत नाही, ज्यांना नमस्कार आवडत नाही, ज्यांना कोणाला गुरु म्हणणं आवडत नाही, ज्यांना कोणाकडून उपदेश घेणं आवडत नाही, ज्यांना अशी भाषा आवडते की तुमचा गुरु तुमच्या आतच बसलेला आहे, कोणालाही नमस्कार करण्याची आवश्यकता नाही, कृष्ण तर सोडा कोणाला शरण जाण्याची आवश्यकता नाही, गुरु खोटे आहेत, देव खोटा आहे, तुमच्या आत तुम्हीच परिपूर्ण आहात, अशा मंडळींना भगवंतांनी दिलेला धक्का आहे. असा कृष्ण असा वर्ग कृष्णमूर्तींना मात्र लाभला की जे कोणाच्याही पुढे झुकायला तयार नव्हते पण परमार्थाबद्दल उत्सुकता होती. कृष्णमूर्ती सांगत होते की मी कोणाचा गुरु नाही आणि कोणीही जगात गुरु होऊ शकत नाही. तेव्हा त्या लोकांना हायसं वाटलं. तुम्ही कोणालाही काही अर्पण करण्याचं कारण नाही. कारण सगळा अहंकाराचा खेळ आहे. मला अर्पण करा असं म्हणून मोठे होणारे महाराज आपल्याला नको आहेत असं कृष्णमूर्ती म्हणाले. लोकांना आवडलं कारण त्यांना कोणाला काही अर्पण करायचंच नव्हतं. ज्यांना काही कोणाला अर्पण करायचंच नव्हतं अशा लोकांना फार भावलं. पण परमार्थाचे जे सूक्ष्म अर्थ आहेत ते सूक्ष्म अर्थ कशातून जात आहेत त्याचा उलगडा या श्लोकांमधून होतो आहे. कृष्णमूर्तींना सद्गुरूंच्याही योगानी सद्गुरू आहोत आम्ही असं प्रस्थापित केल्यामुळे किती लोकांची फसवणूक होते आहे हे दिसत होतं. म्हणून कृष्णमूर्ती म्हणत होते की तुमच्या आत खऱ्या अर्थाने परमात्म तत्व आहे. कृष्णमूर्ती कोणाकडून टाकू इच्छित होते, बंधन ज्यांच्याकडून टाकू इच्छित होते, तर ते लोक कृष्णमूर्तींच्या समोर येऊन बसले नाहीत. त्याच्याऐवजी ज्यांना कशाचं बंधनच नको होतं असा शत्रुवर्ग लाभला. चुकीच्या ठिकाणी चुकीचं असं नेहमीच घडत जसं राहतं तसं. भगवंतांची विधानं मात्र अतिशय स्वच्छ आहेत. ते क्रिया जात आघवे जैसे निपजेल स्वभावे ते भावना करून करावे माझिया मोहरा. कृष्णमूर्तींनी तुम्ही कोणाला नमस्कार करू नका असं सांगितलं नसतं तरीही कोणाला नमस्कार करणार नव्हतेच. पण कृष्णमूर्तींच्या सांगण्याचा आधार झाला आणि मग कृष्णमूर्ती काय सांगतायत हे पाहायला कृष्णमूर्तींच्या व्याख्यानाला गर्दी व्हायला लागली. ते म्हणजे स्वतःचं मतच परत परत पटत आहे म्हणून ऐकायचं म्हणून गर्दी होत होती. कृष्णमूर्तींना वाटत होतं की एक समुदाय निर्माण होतो आहे शुद्ध परमार्थ करणारा. मोठा घोटाळा झाला इतिहासामध्ये. एक जर भगवंत सोडले तर मदरपणम हे सांगण्याची हिम्मत कोणाची नव्हती झाली नाही. आणि जेव्हा तुमच्याकडून अर्पणाची अपेक्षा असते तेव्हा तुमच्याकडून अहंता जाण्यापुरतंच ते मर्यादित असतं. आणि ते गेल्याशिवाय तुमचं तप देखील वाया जातं. हे सूक्ष्म निवेदन भगवंतांनी इथं केलं म्हणून तप देखील भगवंतांना अर्पण करायचे आणि भोग देखील भगवंतांना अर्पण करायचे. परी सर्वथा आपुले जीवी केली याची से काहीची नुरवी. मी केलं आणि अर्पण केलं याची आठवणच आत उरू न द्यावी. ऐसी धुवोनी कर्मे द्यावी माझी आहाती. अशी धून स्वच्छ करून की ज्या ज्या कर्मांमध्ये अहंता नाही कामना नाही धुतल्यामुळे चित्तशुद्धी झालेली आहे. आणि धुतल्यामुळं आणि कर्म देऊन टाकल्यामुळं मी केलं हा भाव या भावातून सुटका झालेली आहे असं झाल्यावर घडेल काय. पुढच्या श्लोकात सांगतात शुभाशुभ फलैहि एवं मोक्षसे कर्मबंधनैहि. तुम्ही असं समजू नका की तुम्ही कर्म केलं आणि अर्पण केलं म्हणजे सगळं झालं. आता भगवंत त्याच्या पुढे आपल्याला घेऊन चालले. भगवंत असं म्हणायला लागले की कर्म तुम्ही केली अर्पण बुद्धीने केली पण कर्म कर्माच्या न्यायाने घडल्यामुळं काही शुभ फळं आणि काही अशुभ फळं ही अपरिहार्य आहेत तुमच्या हातून घडलेली आहेत. तुम्ही अर्पण बुद्धीने केली भले पण त्या कर्माचा काही शुभ आणि काही अशुभ परिणाम हा होणारच. शुभाशुभ फलैहि एवं मोक्षसे कर्मबंधनैहि संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो माम उपैष्यसि. हे सगळं केल्यानंतर कर्म अर्पण केल्यानंतर भोग अर्पण केल्यानंतर दान अर्पण केल्यानंतर तपभावना अर्पण केल्यानंतर देखील तुमच्या कर्माचा परिणाम म्हणून काही शुभ आणि काही अशुभ तुमच्या समोर उभं राहणारच, कर्माच्या नियमाप्रमाणे उभं राहणार। ते शुभ आणि अशुभ देखील मला अर्पण करून टाक, ते फळ देखील तू सोडून टाक, मग कर्मबंधनातून तू सुटशील असं म्हणतात। संन्यास योग युक्तात्मा, एक प्रकारे ही संन्यासाची युक्ती, दुसऱ्या बाजूनी पाहिलं तर योग्याची युक्ती। असं संन्यास युक्तात्मा किंवा योग युक्तात्मा असा तू होऊन जाशील आणि विमुक्त मुक्त होऊन जाशील। माम उपैष्यसी, मला येऊन मिळशील। काय काय असं आश्चर्य वाटतं की काय तेजस्वी, किती पवित्र, किती अंतरंग असे उद्गार पुढच्या वेळेला आपण बघू। हरिओम तत्सत्। विठ्ठल 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 विठ्ठल। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ॐ शान्ति शान्ति शान्ति। हरी 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 ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी। बोला जगद्गुरु श्री।